चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांनी सरकारी कार्यालय सॅनिटाईज करावीत, सुरेश राणा। उत्तर प्रदेशचे ऊस विकास मंत्री सुरेश राणा यांनी उत्तर प्रदेशच्या सर्व साखर कारखान्यांच्या मालकांना राज्यातील सर्व कार्यालयं आणि पोलीस ठाण्यांसह सार्वजनिक कार्यालयांनाही सॅनिटाईज करण्याची विनंती केली आहे। राणा म्हणाले, लॉकडाऊन दरम्यान यामधील परिसरांमध्ये दुसऱ्या देशातील किंवा जिल्ह्यातून आलेल्या लोकांना ठेवण्यात येत आहे। ऊस विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं की प्रदेशचे साखर उद्योग एवं ऊस विकास मंत्री सुरेश राणा यांनी राज्यातील सर्व कारखानदारांना अशी विनंती केली आहे की राज्यातील सर्वच कलेक्टरेट, सामुदायिक स्वास्थ्य केंद्र, प्राथमिक स्वास्थ्य केंद्र, तहसीलदार कार्यालय तसंच विकासखंड भवन आणि पोलीस ठाणी यांना तातडीनं सॅनिटाईज करण्यासाठी कार्यक्रम सुरू करा। ते म्हणाले, साखर कारखानदारांचं हे पाऊल कोरोनाचं संक्रमण रोखण्यात महत्वाचं ठरेलच, शिवाय ही मानवतेची आणि माणुसकीची मोठी सेवा आहे, त्यामुळे ही सामाजिक जबाबदारी निभावणं महत्वाचं असल्याचंही त्यांनी सांगितलं।